चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते बॉयलर पूजन। धामपूर साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पूजन करून 170 टनाच्या बॉयलरमध्ये अग्निप्रज्वलन केले। कारखान्याचा गाळप हंगाम 26 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे। यावेळी धामपूर साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप शर्मा, उपाध्यक्ष MR खान यांनी सांगितले की लवकरच साखर कारखान्यातील मशीन्स तयार करून गाळप हंगाम सुरू करावा। त्यांनी सांगितले की धामपूर साखर कारखान्याकडून आपल्या बाह्य खरेदी केंद्रांवर वजन काटे लावले जात आहेत। साखर कारखान्यांमध्ये जोरात तयारी सुरू आहे। प्लांट, मशिनरी तसेच उपकरणे यांची ट्रायल सुरू केली जात आहे। कारखान्याची ट्रायल संपल्यावर ऊस खरेदीसाठी इंडेट जारी केली जाईल, जेणेकरून शेतकरी ऊस पुरवठा करण्यासाठी ऊसतोड सुरू करू शकतील। यावेळी आझाद सिंग, मनोज उपरेती, संजय सिंग, राजीव, पंकज जैन, विनीत कुमार, मनोज चौहान, विकास अग्रवाल, अनिल शर्मा, कुलदीप शर्मा, सुधीर सिन्हा, विजय गुप्ता, सुदर्शन कुमार, सोमेंद्र, विजय मोहन मिश्रा, उज्ज्वल सिंग रावत, समर पाल आदि उपस्थित होते। पूजनामध्ये बॉयलरचे कर्मचारी रामपाल सिंग, चंद्रशेखर, शमीम, अंकित त्यागी, विकास कुमार, चंद्रजीत शर्मा, उत्तम सिंग, चंद्रशेखर, अंकित, हरिशंकर, ब्रह्मकुमार आदि उपस्थित होते।